अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात बेळगाव या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक संस्था हे मराठी भाषा जतन संवर्धन प्रचार प्रसार याचं कार्य करत असतात। लोकमान्य ग्रंथालय अंगोळ बेळगाव इथल्या संस्थेचे कार्याध्यक्ष जगदीश कुंटे सर आज आपल्याकडे आलेले आहेत। सर, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत।
नमस्कार।
लोकमान्य ग्रंथालय ही जी संस्था आहे या संस्थेचा इतिहास आणि माहिती आम्हाला जाणून घ्यायची आहे, तर या संस्थेची स्थापना कधी झाली?
आमच्या लोकमान्य ग्रंथालयाची स्थापना 27 फेब्रुवारी 2010 रोजी झाली। बेळगावच्या संपादक किरण ठाकूर यांच्या प्रेरणेतून या ग्रंथालयाची स्थापना झाली। ठाकूरांची लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, त्याच सोसायटीचा एक भाग म्हणून हे लोकमान्य ग्रंथालय बेळगावात सुरू झालं। केवळ 111 पुस्तकं निशी आणि सुरुवातीचे 40 सभासद होते, त्या निशी सुरुवात झालेलं हे ग्रंथालय।
सर, मग आता 40 लोकांपासून या ग्रंथालयाची सुरुवात झाली, तर आता सध्या किती सभासद आपल्या संस्थेचे आहेत आणि आता पुस्तक संग्रह किती आहे?
1000 सभासद आहेत आणि आता 22,000 पुस्तकं आहेत। त्यात जवळजवळ 16,000 ही मराठी पुस्तकं आहेत आणि 6,000 जवळपास इंग्रजी पुस्तकं आहेत, थोडी हिंदी पुस्तकं देखील आहेत। याखेरीज आमच्याकडे अनेक वर्तमानपत्र आणि मासिकं देखील आम्ही वाचकांना उपलब्ध करून देत असतो।
सर, आता आपण म्हणतो की ग्रंथालय म्हणजे फक्त पुस्तकं आपण तिथून घरी आणतो आणि वाचतो, ही झाली पूर्वीची संकल्पना। परंतु आता नवीन या कालखंडामध्ये जेव्हा लोकांची वाचनाची आवड कमी होते किंवा वेळ कमी मिळतो, तर मग अशा वेळेला वेगळे उपक्रम राबवून आपण लोकांना आकर्षित करत असतो आणि तुम्ही देखील ते केलेलं आहे की कारण तुमची जी सभासद संख्या ती 1000 तुम्ही नेलेली आहे 40 वरून, तर मग आपण कोणते उपक्रम राबवले या सगळ्या गोष्टी?
वाचन संस्कृती वाढावी आणि अधिकाधिक लोक आमच्या वाचनालयाकडे वळावेत यासाठी अनेक उपक्रम आम्ही घेतो। त्याच्यामध्ये आमचा एक बुक लव्हर्स क्लब नावाचा क्लब आहे, म्हणजे एक पोट विभाग आहे ग्रंथालयाचा, की यामध्ये दर आठवड्याला एका पुस्तकावर चर्चा होते। काही वाचक आपण वाचलेल्या पुस्तकाचा परिचय करून देतात आणि मग तो परिचय झाल्यानंतर अन्य सभासद त्याबद्दलचे प्रश्न विचारतात आणि साहित्यिक चर्चा घडून येते। त्याचबरोबर आम्ही साहित्यिकांचे स्मृती दिन, जयंती, पुण्यतिथी असं साजरं करतो। बेळगावच्या कवयित्री इंदिरा संत, बेळगावचे आणखीन एक सुप्रसिद्ध लेखक जी ए कुलकर्णी यांची जयंती आणि पुण्यतिथी आम्ही साजरी करतो। त्याचबरोबर शाळकरी मुलांच्यासाठी बालवाचकांसाठी संस्कार शिबिर आम्ही उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत घेत असतो। भाषा संवर्धन होण्यासाठी वेगवेगळ्या योजना आम्ही राबवतो आणि त्यामध्ये नाट्य प्रशिक्षण शिबिर, मराठी अनुवाद कार्यशाळा असे उपक्रम देखील आम्ही घेतलेले आहेत।
हा, आता आपण मगाशी म्हणालात की मुलांसाठी आम्ही शिबिरं घेत असतो, मग या शिबिरांचं स्वरूप काय असतं किंवा त्यात कोणते उपक्रम राबवले जातात?
साधारण 8 ते 10 दिवसाचं हे शिबिर असतं, हे सुट्टीच्या काळात घेतलं जातं आणि मुलांना गोष्टी सांगून, आता काय झालंय की बरीचशी मुलं ही इंग्लिश मिडियमला जातात, कित्येक मुलांना मराठी वाचता देखील येत नाही, मग त्यांच्यासाठी आम्ही गोष्टी सांगायचा उपक्रम सुरू केला. त्याचबरोबर ती गोष्ट स्क्रीन म्हणजे पडद्यावर आम्ही ती दाखवतो आणि मुलांच्या समोर एखादी मोठी व्यक्ती ते मुद्दाम त्याचं मोठ्याने वाचन करत असतं. त्यामुळे काय होतं, कोणता शब्द कसा वाचायचा याचं ज्ञान मुलांना मिळावं आणि वाचनाची गोडी लागावी हा आमचा उद्देश असतो. आणि मग मुलांसाठी छोटी छोटी बालकथा पुस्तकं आम्ही उपलब्ध करून देतो, मुलांनी ती घरी घेऊन जावीत. आणि मुलांच्यासाठी जे काम आहे ते अतिशय माफक दरात फक्त महिन्याला 10 रुपये घेऊन आम्ही हे करतो की जेणेकरून मुलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
सर, आता आधुनिकतेचा देखील वापर काही उपक्रमांमध्ये केला जातो, जसं ऑनलाईन कार्यशाळा घेतल्या जातात, ब्लॉग विविध कसे लिहावे किंवा कथा कशा लिहाव्या याविषयी देखील मार्गदर्शन केलं जातं, तर ग्रंथालयाने असे काही उपक्रम चालू केलेत का?
हा, ऑनलाईन कार्यशाळा आम्ही केवळ कोरोनाच्या पिरियडमध्ये घेतली. त्यावेळेला प्रत्यक्ष भेटणं नव्हतं, पण आमचा भर प्रत्यक्ष भेटण्यावर आहे. आणि ग्रंथालयात दर आठवड्याला 2-3 कार्यक्रम होतात. मग अशी मी सांगितल्याप्रमाणे पुस्तकावरची चर्चा एक होते, दर शुक्रवारी साहित्य चर्चा होत असते, तर सोमवारी आम्ही एक सुंदर क्लासिक फिल्म दाखवतो, कधी हिंदी कधी इंग्लिश कधी मराठी. त्यामुळं त्यात ज्यांना गोडी आहे रुची आहे असे लोक जोडले जातात. याशिवाय अजून मधून जयंती पुण्यतिथी किंवा एखादा लेखक बेळगाव भेटीवर आला तर त्याच्याशी गप्पा टप्पा असे कार्यक्रम देखील होत असतात. तर प्रत्यक्ष भेटून एकमेकांचे विचारांची देवाणघेवाण करणं यावर आमचा भर असतो. आणि ऑनलाईनच्या माध्यमाकडे आम्ही फारसे वळलेले नाही आहे, केवळ कोरोना काळामध्ये आम्ही त्या साधनांचा वापर केला.
सर, आता आपण मगाशी म्हणालात की विविध साहित्यिकांची मुलांशी गाठ घालून देतो, गप्पा टप्पा होतात, सुसंवाद साधला जातो, तर आतापर्यंत कोणते मराठीतील नामांकित लेखक लेखिका कवी कवयित्री आपल्या संस्थेमध्ये येऊन भेटी देऊन गेलेले आहेत?
अलीकडेच आमच्याकडे ऋषिकेश गुप्ते आले होते, अभय इनामदार आले होते, चंद्रशेखर टिळक वरच्यावर येतात. आणखीन मग बेळगावचे जे साहित्यिक आहेत, माधुरी शांभाग, सुभाष चणकर, सुधीर जोगळेकर यांना देखील आम्ही अजून मधून ग्रंथालयात बोलवतो आणि त्यांच्याशी गप्पा टप्पा होतात. उमा कुलकर्णी देखील आल्या होत्या अलीकडे, अनुवाद करतात त्या.
आपण म्हणालात की साहित्यिकांच्या काही जन्मतिथी आणि पुण्यतिथीला उपक्रम राबवले जातात, तर ते कोणत्या स्वरूपाचे असतात?
जी ए कुलकर्णी यांची पुण्यतिथी आम्ही करतो आणि इंदिरा संतांचा जन्मदिवस 4 जानेवारी त्या दिवशी त्यांच्या कविता किंवा अन्य कोणत्या तरी कविता त्या सादर केल्या जातात आणि कधी कधी त्या संगीतबद्धही केलेल्या असतात आणि त्यामुळं खूप लोकांना त्या भावतात. इंदिरा संतांच्या कविता या निसर्ग आणखीन मानवी प्रेमभावना याच्याबद्दल सांगणाऱ्या कविता आहेत, त्यामुळे लोकांना त्याही आवडतात. आणि इंदिरा संतांचे कुटुंबीय आहेत गावात अजून, ते देखील या अशा कार्यक्रमात सामील होतात.
पण अगदीच जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी तुम्ही म्हणालात की गोष्टींचा पण उपक्रम आहे आणि अतिशय नाममात्र दरात पण त्यांच्यासाठी लायब्ररी उपलब्ध आहे, मग त्यावेळेला त्या लहान मुलांचा प्रतिसाद कसा असतो?
लहान मुलांचा प्रतिसाद आम्हाला फार उत्तम मिळतो. आम्ही अलीकडे हॅशटॅग गोष्टी नावाचा एक उपक्रम घेतला होता, म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मुलांना गोष्टी सांगायच्या आणि गोष्टीतून मुलांचं रंजन करायचं आणि त्यांना मराठी साहित्याची गोडी लावायची. तर या शिबिराला 50 मुलांनी भाग घेतला होता आणि बहुतेक सगळी इंग्लिश शाळेत जाणारी मुलं होती.
सर, आता आपण मगाशी म्हणालात की आपली सभासद संख्या ही 40 वरून 1000 पर्यंत गेली, तर मला तर प्रचंड ह्या गोष्टीचं कौतुकच वाटतंय, कारण वाचकांची सभासद संख्या कमी होते आहे असंच आतापर्यंत ऐकायला मिळालं. तर आपण यासाठी कोणते प्रयत्न केले आहेत हे सांगा, म्हणजे आपल्या इतर ऐकणाऱ्या श्रोत्यांना देखील याचा उपयोग होईल.
आम्ही ग्रंथालयामध्ये केवळ पुस्तकांची देवाणघेवाण करत नाही, आमचं सगळं पूर्ण ग्रंथालय हे संगणकीकृत आहे, पण यांत्रिक पद्धतीनं आमची पुस्तकाचे व्यवहार होत नाही. आम्ही वाचकांशी बोलतो. मी स्वतः ग्रंथालयात अनेक वेळा हजर असतो. माझे सहकारी हजर असतात. तिथला जो स्टाफ आहे, ग्रंथपाल, आणखीन ऑफिस बॉय, हे देखील सगळ्यांशी सौहार्दाचं वातावरण आहे. सगळ्यांशी गप्पा होतात. त्यांना काय हवं हे आमच्या ग्रंथपालाला ठाऊक आहे. प्रत्येक वाचकाची अभिरुची काय आहे, त्यांना कोणत्या प्रकारची पुस्तकं लागतात, जे नवीन आलेलं आहे बाजारात, हे सगळं त्यांच्याशी बोललं जातं. एखाद्या वाचकाने जर मला अमुक एक पुस्तक हवंय म्हणून सांगितलं तर ते लगेच मागवून ते दिलं जातं. आमच्याकडे नसेल तर असेल तर काय प्रश्नच नाही, पण नसलं तरी आम्ही ते विकत घेतो आणि त्या वाचकाची ती जी गरज आहे किंवा भूक आहे वाचनाची ती भागवतो. आणि त्यामुळं हे सगळे वाचक आमच्याशी जोडले गेलेले आहेत. एवढंच नव्हे तर आम्ही सिनियर सिटीजन साठी घरपोच सेवा सुरू केलेली आहे. मला वाटतं घरपोच सेवा देणारी फार थोडी वाचनालय असतील. त्यात आमचं वाचनालय एक प्रमुख असं वाचनालय आहे. आणि 400 सभासद आहेत आमचे, जे घरी पुस्तकं मागवतात. आता एक ऑफिस बॉय आहे, तो रोज 25-30 पुस्तकं बॅगेत भरून वेगवेगळ्या एरियात, आज एक एरिया, उद्या दुसरी एरिया, परवा तिसरी, अशा पद्धतीनं संपूर्ण बेळगाव शहर आम्ही कव्हर करतो. आणि त्यामुळं वाचकांना घरपोच पुस्तकाची डिलिव्हरी मिळत असते. असे उपक्रम आम्ही वाचकांसाठी राबवत असल्या कारणानं दिवसेंदिवस वाचक संख्या वाढत गेली. अन्य लोकांचा अनुभव काय आहे मला माहित नाही, पण आमचा तरी अनुभव असा आहे की आमच्याकडं लोकांची संख्या वाढते, पुस्तकांची संख्या वाढते आणि वाचनालयाबद्दल, ग्रंथालयाबद्दल एक चांगली भावना शहरात निर्माण झालेली आहे. आमचं ग्रंथालय म्हणजे बेळगावातलं एक सांस्कृतिक चळवळीचं केंद्र झालं आहे असं म्हणायला हरकत.
नक्कीच नक्कीच सर. आज आपण इथं आलात आणि आम्हाला लोकमान्य ग्रंथालय बेळगाव या संस्थेच्या कार्याविषयी माहिती सांगितली. मी आपले खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद.
धन्यवाद.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com या ईमेल पत्त्यावर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आम्ही आपल्या सूचनांचा नक्की विचार करू. श्रोते हो, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात प्रसारित झालेल्या मुलाखती या महाराष्ट्र शासनाच्या www.marathi.gov.in या संकेतस्थळावर आपण पुन्हा पुन्हा ऐकू शकाल. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमातील मुलाखतींना आपला भरभरून प्रतिसाद आणि प्रेम लाभलं याबद्दल मी वासंती काळे आपले आभार व्यक्त करते आणि निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी आपली मराठी.
अभिजात मराठी
आपली मराठी.
अभिजात मराठी
आपली मराठी.
अभिजात अभिजात
आपली मराठी.
अभिजात मराठी
आपली मराठी.
अभिजात मराठी.